श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 32व्या आणि 33व्या श्लोकावरचं निरूपण कालच्या भागात आपण ऐकलं। त्यात बुद्धी, तामसी बुद्धीचा प्रकार आणि त्यानंतर धृती, त्यापैकी सात्विक धृतीचं निरूपण आपण ऐकलं। बुद्धी आणि धृती यांचे तीन तीन भाग कसे होतात गुणांप्रमाणे, हा सुद्धा सांख्ययोगाचाच भाग आहे। आधी आपण काय बघितलं होतं, ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे तीन तीन भाग बघितले होते, आणि आता बुद्धी आणि धृती यांचे तीन तीन भाग आपले सुरू आहे। त्यापैकी सात्विक बुद्धी, राजसी बुद्धी आणि तामसी बुद्धी हे ऐकून झालं। धृती, जी सात्विक प्रकारची धृती असते, त्याच्यामध्ये काय असते की योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धृतीने मन, प्राण, इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरत असतो, काहीही गडबड न करता संतुलन ठेवत असतो, अशी जी धृती असते, असं जे धैर्य असते, असा जो धीर असतो, तो सात्विक धृतीमध्ये मोडतो। आज राजश्री धृती, राजसी धृती आणि तामसी धृती या दो धृती कशा असतात याच्यावरचं निरूपण माऊलींच्या सुंदर शब्दांमध्ये आपण ऐकणार आहोत। तर आज 34व्या श्लोकापासून सुरुवात करू। 34वा आणि 35वा श्लोक ही दोन श्लोक आज आपण घेणार आहोत। सुरुवात करू आजच्या भागाला।
पुंडलिकावर देह हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यया तु धर्म कामार्थान धृत्या धाययतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सापार्थ साजराजसी।
हे कुंती पुत्रा अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने मनुष्य धर्म, अर्थ व काम याचे अवलंबन करतो, ती प्रसंगवशात फळाची आकांक्षा धरणारी धृती ही राजस धृती असते। ज्या धृतीच्या योगाने धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ आहेत ना, ह्या पुरुषार्थाचे अवलंबन मनुष्य करतो, ती प्रसंगवशात फलाची आकांक्षा धरणारी, या प्रत्येक ठिकाणी फलाची आकांक्षा मनात असते, अशी फळाची अपेक्षा बाळगणारी जी धृती असते ती राजस धृती किंवा राजसी धृती म्हणून ओळखतात।
आणि होनिया शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपायी तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तरुआवरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साहे जया धृती तेगा धृती राजस पार्था येथ परियेस आता इक तामस तिसरी जे।
जो जीवात्मा मी देहच आहे असे समजतो आणि असे समजून धर्म, अर्थ, काम या तीन प्रकारच्या उपायांनी स्वर्ग संसार रूपी दोन्ही घरामध्ये आनंदाने राहतो, स्वर्गात आणि संसारात दोन्ही ठिकाणी आपण आनंदाने राहावे अशी मनात अपेक्षा धरून धर्म, अर्थ, काम हे उपाय करत असतो, मनोरथ रूपी सागरामध्ये धर्म, अर्थ आणि काम या जहाजावर क्रियारूपी व्यापार करतो। तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळाने करतो ना, ते धैर्य म्हणजे राजसी धैर्य, आणि त्या व्यापारामध्ये जे कर्म रूपी भांडवल घालतो, इन्व्हेस्टमेंट करतो कर्माचे, त्याची निदान चौपट तरी होईल अशी अपेक्षा असते, बरं का? एक पैसा लावेल तर मला चार पैसे मिळेल ही अपेक्षा, असे धोरण बांधतो. आणि एवढे सायास, एवढे प्रयत्न तो जीवात्मा त्या धैर्याने सहन करतो. कशासाठी? माझा फायदा व्हावा, फक्त एवढ्या हेतूने. अर्जुना ऐक, अशा प्रकारची जी धृती आहे या जगामध्ये, त्या धृतीला राजस धृती किंवा राजस धैर्य असे म्हणतात. आता तिसऱ्या प्रकारचे धैर्य, जे तामस धैर्य, त्याच्याबद्दल माहिती सांगतो, ते ऐक.
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति धर्मेधा धृती सा तामसी मता.
दुर्बुद्ध मनुष्य, ज्या धृतीच्या योगाने निद्रा, भय, शोक, खेद आणि मद या पाच गोष्टी, कोणत्या कोणत्या? निद्रा, भय, शोक, खेद आणि मद, मद म्हणजे मस्ती, या गोष्टी सोडत नाही, अशा धृतीला तामसी धृती म्हणतात.
तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृतानी हिनु तया ही की गुणत्वाचा मानू परी न म्हणी जे पुण्य जनू राक्षसुकाई पै ग्रहान माजी इंगळू तया ते म्हणी पे मंगळू तैसा तमी धसाळू गुण शब्दुहा.
तर कोळसा हा जसा काळेपणाचाच बनला आहे, त्याप्रमाणे जी तामस धृती असते, ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण, त्या गुणाने या तामस धैर्याला रूपात आणले आहे. अहो, जो तमोगुण साधारण आहे आणि नीच आहे, नीच म्हणजे तिन्ही गुणांमध्ये सर्वात खालचा गुण आहे, त्याला देखील गुणपणाची पदवी आली ना, नाही का? तर राक्षस हे दृष्ट पापी जरी असले तरी देखील त्यांना पुण्यजन असे नाव नाही का? तर अशी ही गंमत आहे. नवग्रहांमध्ये जो विस्तवासारखा आहे, जो लाल लाल अंगार आहे जरा, त्याला मंगळ म्हणजे कल्याण करणारा असं म्हणतात. मंगळ ग्रह जो आहे तो रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो, लाल ग्रह म्हणतात त्याला. लाल ग्रह म्हणजे आता तिथे विस्तव आहे की नाही हे माहीत नाही, पण त्याचा रंग इथून लाल दिसतो. तर नवग्रहामध्ये माऊली म्हणतात की तो विस्तवासारखा दिसतो, तरी त्याला आपण मंगळ म्हणतो. मंगळ शब्दाचा अर्थ काय होते? शुभ मंगल सावधान, नाही का? ते मंगल, सर्वांचं मंगल करणारा असं म्हणतो आपण. त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द जरी लावला असेल तरी त्याच्यामुळे कोणाचं भलं होऊ शकत नाही.
जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवुनी सुभटा उभारिला अंगवठा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणून निद्रे कही नमुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी आणि देहधनाची आवडी सदा भय तया ते न सांडी विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणोनी तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नोनी जैसे.
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषांचे आश्रयथान असा जो तमोगुण, कारण तिथे सर्व दोषांचाच आश्रय आहे, असा जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, म्हणजे चुकीच्या पैशांनी जो लहानाचा मोठा झाला आहे, करप्शनच्या पैशांनी जो वाढलेला आहे, ज्याप्रमाणे एकसारखे पापच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, नाही का? एखाद्या मुलाने आपल्या वडिलाला करप्शन करतानाच पाहिलं लहानपणापासून, तर त्या मुलावर काय संस्कार होणार? त्याला करप्शनबद्दल काही वाईट वाटणारच नाही. चुकीच्या ज्या गोष्टी आहे त्याच्याबद्दल त्याला काही वाईट वाटणारच नाही. एखादा गुंड असेल, तो मारधाड करत असेल, त्याच्या मुलांनी लहानपणापासून ती मारधाडच पाहिलेली आहे, तर त्याच्यावर तसे संस्कार झाले. नवरा बायको लहानपणी लेकरं जेव्हा लहान असते त्यावेळी भांडत असतात, तर ते लहानपणापासून आपल्या आईवडिलांना जेव्हा भांडत पाहतात तर मग ते तसंच शिकतात ना. तर एकसारखे पापच पाप करीत गेले तर त्या पाप करणाऱ्याला त्या पापांचं दुःख होत वाटतच नाही. त्याप्रमाणे एखादा पुरुष जर तमोगुणू पुरुष असेल तर आळस त्याच्या काखेत असतो, कायमस्वरूपी तो आळस जिथे त्याला चान्स मिळाला तिथे लुटतो. जिथे थोडीशी त्याला मुभा मिळाली लगेच हातपाय लांब करून घोरायला लागतो, कारण तो आळस आपल्या काखेमध्ये बाळगून असतो. म्हणून त्याला झोप कधीच सोडत नाही, कायमस्वरूपी तो झोपराज असतो. आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही, नाही का, एक दगड असेल, मोठा दगड असेल त्याला धोंडा म्हणतात, त्या धोंड्याला कठीणपणा टणकपणा त्याला सोडता येतो का? तो तर टणकच आहे. त्याप्रमाणे देहाच्या आणि धनाच्या प्रेमामुळे अशा तमोगुणी माणसाला भय कधी सोडत नाही. कशाचं भय? देहाचं भय आणि धनाचं भय, कारण त्याला देहावर प्रेम आहे आणि धनावर प्रेम आहे. कंजूस इतका की एक पैसा खर्च करायला तयार नाही. शरीराला जोपासतो जपतो, एक सेकंड देखील काम करायला तयार नाही. तर त्याला देहाचं आणि धनाचं प्रेम असल्यामुळे तो याच्यासाठी भीतो. आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून पाप जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे तो पापी तामसी पुरुष सर्व पदार्थाच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो आणि म्हणून शोकाने त्यास आपले राहायचे घर केलेले असते, अशी त्याची लीला असते त्या तामसी पुरुषाची. आणि असंतोष जीवेसी धरूनी ठेला हरनिशी, म्हणून मैत्री तेणेशी विषादे केली. लसणाते न सांडी गंधी, का पथ्य शिळाते व्याधी, तैसी केली मरणावधी विषादे तया. आणि वयसा वित्त कामू, यांचा वाढवी संभ्रमू, म्हणून मदे आश्रमू तो चिकेला. आगीते न सांडी तापू, सळाते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासी पू अखंडू जैसा. नातरी शरीराते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा थी अढळू तामसी मधू. आणि तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस आपल्या जीवाशी धरून ठेवतो. असंतोषाला धरून ठेवतो म्हणजे कायमस्वरूपी तो असंतुष्ट असतो, तो कधी सॅटिस्फाईड होतच नाही. कायमस्वरूपी एखादी गोष्ट त्याला पाहिजे तर पाहिजेच पाहिजे, तर त्याच्या ठिकाणी पूर्ण असंतोष असतो. कितीही धन मिळालं, कितीही मान मिळाला, कितीही प्रतिष्ठा मिळाली, कितीही चांगलं खायला मिळालं, तरी तो असंतोषीच असतो. म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली असते. खेदाने म्हणजे कायमस्वरूपी त्याच्या कंप्लेंट असणारच. खेद म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल कंप्लेंट व्यक्त करणे, कारण तो असंतुष्ट आहे म्हणून त्याला नेहमी कंप्लेंट. कोणत्याही गोष्टीला तो चांगलं म्हणू शकत नाही, त्यातलं त्याला वाईटच वाईट दिसेल. ज्याप्रमाणे लसण जो असतो ना, लसण, त्या लसणाला घाण कधी सोडित नाही आहे. लसणाचा जो वास असतो किती तीव्र उग्र तामसी वास असतो, पण तो लसणाला कधी सोडतो का? किंवा पथ्य न करणाऱ्याला रोग कधी सोडत नाही. त्याप्रमाणे त्या तामसी माणसाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद हा सोडत नाही, मरेपर्यंत सुद्धा त्याच्या कंप्लेंट्स असतातच असतात. आणि तारुण्य, द्रव्य, विषयांची इच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्त्व वाढवितो आयुष्यात. म्हणून मदाने त्याला आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. मदाने म्हणजे मस्तीने, म्हणून त्याला मरेपर्यंत मस्ती त्याच्या अंगी असतेच. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णताही सोडत नाही, किंवा जातीवान सर्प जसा सूड घेण्याचं कधी सोडत नाही, किंवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळी विसरत नाही, अगदी त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद हा कायमस्वरूपी येऊन राहतो. मद म्हणजे मस्ती, लहान लहान गोष्टी म्हणजे नुसती मस्ती त्याच्या ठिकाणी भरलेली असते. एवं पाचही निद्रादिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरली आहाती तिये गा धृती नावे तामसी हेथ हे जाणावे म्हणितले तेणे देवे जगाचेनी. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी तो धृतीया सिद्धी ने जो येथ सूर्ये मार्गो गोचरु होये आणि तो चालती कीर पाये परी चालणे ते आहे धैर्ये जेवी तैसी बुद्धी कर्माते दावी ती कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया हो वावी धीरताजे. पहा याप्रमाणे हे निद्रेसारखे पाच दोष हे तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरले आहे, नाही का अर्जुन, हा त्या धैर्याला त्या धृतीला या जगामध्ये तामसी धृती असे म्हणतात असे तू समज. आता हे कोणते पाच दोष आपण पाहिले होते, हे जे पाच दोष होते ते कोणते होते, निद्रा, भय, शोक, खेद आणि मद. निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे भीती, शोक कोणत्याही गोष्टीचा शोक करणे, एखादा मेला असेल कोणी अरे रात्रंदिवस तो घोकाटून रडणार, मनात त्याच्याबद्दल आनंद वाटणार पण बाहेर जगाला दाखवला रडणार. खेद, खेद म्हणजे कंप्लेंट्स, नेहमी नेहमी त्याला खेद असतो कोणत्याही गोष्टीमध्ये त्याच्या कंप्लेंट्स सुरू आहे. आणि मद, त्याच्या ठिकाणी मस्तीही भरलेली असते. तर हे जे पाच आहेत हे पाच दोष त्या तामसी पुरुषाच्या ठिकाणी असतातच, आणि ज्या धृतीने हे धरून ठेवलेले असतात दोष त्या धृतीला तामसी दृष्टी असे म्हणतात. या जगामध्ये तामस धृती म्हणून तिला ओळखतात असे तू समज, असे त्या जगाच्या देवाने म्हणजे श्रीकृष्णाने म्हटले. याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्म निश्चय केला जातो तो या जगामध्ये तीन प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. म्हणजे तीन प्रकारची बुद्धी आणि हे तीन प्रकारचे धैर्य हे दोघांमिळूनच सर्व कार्या कामाला शेवटापर्यंत नेतात, ते चांगलं असू द्या की वाईट असू द्या. सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतात, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणारे आहे, आपल्याला वाटतं की पाय चालतात पण धैर्य हे डिसाईड करतं की तिथपर्यंत जायचं की नाही, बुद्धी ठरवते की तिथपर्यंत जाणे योग्य आहे किंवा नाही. पाय तर नुसते एजंट आहे, त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखविते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो. बुद्धी काय करते, कर्माला दाखवते फक्त योग्य आहे की अयोग्य आहे, पण त्याला इन्स्ट्रक्शन देणे, त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये काढून इन्स्ट्रक्शन देणे आणि त्या इंद्रिय समुदायाकडून ते कर्म कळवून घेणे आणि घडवून आणण्याला जे जे ड्राईव्ह करतं, जो ॲट्रिब्यूट ड्राईव्ह करतो त्याला म्हणतात धृती. ही धृतीच त्याला ॲक्च्युली इम्प्लिमेंट करते. तर इथे इम्प्लिमेंटिंग एजन्सी कोण आहे, धृती आहे, पेशन्स. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती जालिया मग एथ फळ जे एक निफजे सुख जया ते म्हणजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली परी चोखी ते कैसी सांगे पै घेवो जाता बोल बगे कानिचिये ही लागे हाती सामणू म्हणोणी जयाचे नि अव्हेरे अवधानही होय बाहिरे
तेणे आईक हो अंतरे जीवाचे निजिवे। ऐसे म्हणोनी देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरुपीतसे।
अर्जुना, ते तीन प्रकारचे धैर्य तुला सांगितले, या धैर्याने तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग या तीन प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते ज्याला सुख असे म्हटले जाते, सुख होईल नाही तर दुःख होईल। तर या कर्मापासून, कारण ते वाईट गोष्ट आवडीची असेल तर वाईट गोष्ट प्राप्त झाली म्हणजे सुख होईल, आणि ज्याला चांगल्या गोष्टीची आवड असेल त्यांना चांगली गोष्ट प्राप्त झाली म्हणजे सुख होईल, नाही का, तर त्याला सुख असे म्हणतात। आणि तेही कर्माच्या अधीन असल्यामुळे ते सुखसुद्धा तीन प्रकारचे आहे। तर त्रिगुणांनी तीन प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी पुढे स्पष्ट करून सांगणार आहे। परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानाने ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल, म्हणजे इतकं कान ओपन ठेवून ते ऐकायचं आपल्याला। म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा अंतर्मुख वृत्तीच्या अंतकरणाने ऐक, अंतर्मुख वृत्ती करून ऐकशील तर एक एक शब्द हृदयात उतरेल, असे बोलून देवानी या तीन प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला। तो प्रकार आपण उद्या ऐकूया 36व्या श्लोकापासून। आता आपण तीन प्रकारची बुद्धी आणि तीन प्रकारची धृती या दोघांचे तीन तीन प्रकार आपण पाहिले, आणि आपण हेही शिकलो की जे काही बुद्धीने प्रोसेस केलेलं आहे, जे काही अंतकरणाने प्रोसेस केलेलं आहे, शेवटी त्याचं इम्प्लिमेंटेशन ही धैर्य करत असते, धृती करत असते। इंद्रिये तर फक्त आपल्याला नावाला आहे, इंद्रिये करताना दिसतात, पण या जीवाकडून धृतीच्या माध्यमातून हे सगळे कामं करवून घेतली जातात। पुढचा भाग उद्या बघूया, आज इथेच विश्रांती घेऊ।
पुंडलिकावर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।